अर्थ मेरी जात अर पाच हाल मेरी जात अर पाच हाल सासो
खालसा मेरो सतगुरु I'll see you next time.